नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्त्रीकधरा नायक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. शारा आनी उदरगत खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी आयज पेडण्या नगरपालिकेच्या नव्या इमारतीचे उक्तावण केले. संसदेन गोंय राज्यातल्या विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचे पुनर्समायोजन विधेयक 2025 मंजूर केला. राज्यसभेन आयज ताका मंजुरी मेळ्या. परवानो नासतना कसलोच टॅक्सी एप राज्यात चलचो ना. उबरासयत परवानो नासतना एप टॅक्सी सुरू जाली जाल्यार खर कारवाय जातली अशी शिटकावणी येरादारी मंत्री मॉविन गुदिन हांणी दिल्या. हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेश, उपहिमालयान, अस्तंत बंगाल, सिक्कीम आनी उत्तराखंडात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आता खबरो विस्तारान. शारा आनी उदरगत खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी आयज पेडण्या नगरपालिकेच्या नव्या इमारतीचे उक्तावण केले. हो या इमारतीच्या कामाचो पयलो टप्पो. इमारतीच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यालयांचो आसपाव आसा. पेडणे नगरपालिकेच्या ह्या पहिल्या टप्प्यातल्या कामाक सुमार 9 कोटी रुपया खर्च केल्या. पेडणे नगरपालिका इमारतीच्या उक्तावणासयत मंत्री विश्वजीत राणे हांणी नूतनीकरण केल्ल्या सर्गेस्त रेशा माशेलकार पार्काचे उक्तावण केले. पेडणे शार कशे आसचे, नगरपालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या कामात कितें साधन सुविधा आसच्यो हाचे विशीं थळाव्या आमदारान नगरपालिका मंडळ आनी थळाव्या लोकांकडेन बसका घेवन चर्चा करची आनी तशी सुचोवणी आपल्याक करची अशे राणे हांणी ह्या वेळार उलयतना सांगले. गोंय साधन सुविधा उदरगत मंडळावरवी दुसऱ्या टप्प्यातल्या इमारतीच्या 30% कामाक मंजुरी दिवपाचे चवथी उपरांत यत्न करता अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले. पेडणे विकसीत करपाक जाय. गांव विकसीत जायत जाल्यार भारत विकसीत जावप शक्य जातले. पेडण्यात मनरिजवणीची साधनां जशे आयनॉक्स, मल्टीप्लेक्स आनी हेर भौशीक सुविधा उपलब्ध आसप गरजेचे आसा अशें मत मंत्री विश्वजीत राणे हांणी उक्तायले. दुसऱ्या टप्प्यात नुस्त्याचे मार्केट तशेंच मार्केटा आशिकुशिकच्या आशिल्ल्या पसऱ्यां खातीर वेगळी सुवात उबारपाचो प्रस्ताव आसा अशें राणे हांणी ह्या वेळार उलयतना सांगले. कार्यावळीक पेडणे म्हालाचे थळावे आमदार प्रवीण आर्लेकार, पेडणे नगरपालिकेचे महापौर मनोज हरमलकार, उपमहापौर उशा नागवेकार, नगरसेवक तशेंच पेडणेचे नागरीक व्हडा संख्येन उपस्थित आशिल्ले. मजगती पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकार हांणी आपले कार्यालय पेडणे नगरपालिकेच्या नव्या वास्तूंत स्थलांतरीत केले. मंत्री राणे हांणी ह्या वास्तूक भेट दिली. पोंडी नगरपालिका इमारत मोडल्या उपरांत पेडणे नगरपालिकेचे कार्यालय सुमार 3 वर्सा खातीर पेडणेच्या कदंब बसस्थानकार स्थलांतरीत केल्ले. वर्स 2022 मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पेडणे नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या बांदकामाचो बुन्यादी फातर बसयल्लो. खूप वर्सां उपरांत पेडण्याक एक चकचकीत नवी वास्तू मेळ्ळ्या म्हूण पेडणेकारांनी खोस परगटायल्या.
ताबडतोब ते रेझोल्युशन तुम्ही घेऊचे आणि मागे मुख्यमंत्री हाडून आम्ही त्याचे फाउंडेशन आम्ही करून घेऊया फेज 2. पण त्या फेज 2 पेडणेचे एस्पिरेशन जे आहात, पेडणे तालुका न्हू, पेडणे मतदारसंघ, पेडणे मतदारसंघात प्रवीणाचे किती एस्पिरेशन आहात, चेअरपर्सनचे किती एस्पिरेशन आहात, व्हाईस चेअरपर्सनचे किती एस्पिरेशन आहात, काउन्सिलरांचे किती एस्पिरेशन आहात, पंच मेंबरचे किती आहात, एक केंद्र बिंदू कसो तयार करपाचो ते तुम्ही घेऊन या महिन्या भितर माका हाडून द्या. गणेश चतुर्थी जावं आमी प्लॅनिंग करूया. आम्ही जी सुड्याच्या मिटिंगेन माका तुम्ही आता दिल्या, हांव 30 तारखे पहिली हांव सँक्शन करून तुमका दिता. फुडले इलेक्शनाचे पहिली हे आम्ही लोकांक आम्ही अर्पण करू शकता.
कोकणी भाषा मंडळान घडून हाडिल्ल्या शणै गोयबाब कथामाळेचो निकाल जाहीर झाला. हे सर्तीत पहिली ते चौथी या गटात मडगावच्या विद्याभुवन कोकणी शाळेची यान्वी वळवयकार, पाचवी ते सातवी या गटात महालक्ष्मी विद्यालय कुडणे हांगाच्या ग्रंथा मळीक, जाल्यार आठवी ते धावी या गटात सेंट जोसेफ हायस्कूल वास्को हांगाच्या आविया नायक हांकां पहिली सुवात फावो जाल्या. काल हो इनाम वाटप सुवाळो जालो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण कोकणी कवी रमेश घाडी हाजीर आशिल्ले. आदले शणै गोयबाब सर्तीचे संयोजक सुरेल तिळवे, मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला दिवकार, सचिव मंगलदास भट, भाणारी पुरुषोत्तम वेल्लेकार, संयोजक उल्हास गांवकार, सहसंयोजक गौरांग भाणये आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. काल मडगावच्या कोकणी भाषा मंडळाच्या सभाघरात ही सर्त आयोजित केली. उतरांची जोड असल्यार अभिव्यक्त जावपाक कळाव लागना, सदांच काणयो वाचात, आयकात आनी जीण घडयात अशें कवी रमेश घाडी हांणी सांगले. सध्या गोंयभरात हर घर तिरंगा ही मोहीम सुरू झाल्या. याच मोहिमेचो एक वांटो म्हूण मडगावच्या रवींद्र भवनात फाल्यां 12 ऑगस्टाक ह्या मोहिमेचेर आधारित देशभक्तीपर गीत गायन कार्यावळ घडोवन हाडटले. रवींद्र भवन मडगावचे अध्यक्ष राजेंद्र तालक हांणी ही माहिती दिली. रवींद्र भवनाच्या परिषद घरात सकाळी 10:30 सावन ही कार्यावळ सुरू जातली आनी ती सगळ्यांक उक्ती आसतली अशें तालक हांणी कळीत केलां. परवानो नासतना कसलोच टॅक्सी एप राज्यांत चलचो ना. उबरा सयत परवानो नासतना एप टॅक्सी सुरू जाली जाल्यार खर कारवाय जातली अशी शिटकावणी येरादारी खात्याचे मंत्री माविन गुदीन हांणी दिल्या. भाजप कार्यालयांत पत्रकार परिशदेंत ते उलयताले. ह्या वेळार आमदार रुडॉल्फ फर्नांडीस आनी आदले आमदार ग्लेन टिकलो हाजीर आशिल्ले. गोंयांत सगळ्या धर्मामदीं एकचार आसा. सगळ्या येवजण्यांचो लाव सगळ्या लोकां मेरेन पावता. हाका लागून खासा करून अल्पसंख्यांकांक लागून आयोग स्थापन करपाची गरज ना अशें माविन गुदीन हांणी म्हळें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
परतून एक फावट येवकार. गोंयांत अल्पसंख्यांकां खातीर आयोगाची गरज ना अशें विधान पंचायत मंत्री माविन गुदीन हांणी केलां. गोंयांत आशिल्ल्या अल्पसंख्यांक नागरिकांक केंद्र तशेंच राज्य सरकाराच्या सगळ्या सरकारी येवजण्यांचो लाव मेळटा. ताका लागून गोंयांत तरी अशा आयोगाची गरज ना अशें मंत्री माविन गुदीन हांणी म्हळां. पणजे भाजप मुख्यालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले. वेगळो आयोग केल्यार ताचो कांयच उपेग जावचो ना. कांय राजकीय पक्ष अशा आयोगाची स्थापणूक करपाची मागणी करून वाद तयार करपाक सोदतात. गोयच्या अल्पसंख्यांक नागरिकांनी सरकाराचेर विश्वास दवरून ह्या सरकाराक तिन्ना निवडून हाडला हे कांय राजकीय पक्षांक खटकलां. ताका लागून राजकीय हेतान गोंयांत अल्पसंख्यांक आयोगाची मागणी हे विरोधी पक्ष करतात असो आरोप मंत्री माविन गुदीन हांणी केलो. गोयच्या अल्पसंख्यांकांक खंयच्या येवजण्यांचो लाव मेळटा आनी ताची वळेरी ह्या वेळार मंत्री माविन गुदीन हांणी वाचून दाखयली. ह्या पत्रकार परिशदेक आमदार रुडॉल्फ फर्नांडीस तशेंच भाजपाचे आदले फुडारी ग्लेन टिकलो हाजीर आशिल्ले. विवेकानंद केंद्र गोंय फाट्यान तरणाट्यां खातीर फुडारपण कुशळटाय विशयावेल्यो साबार कार्यावळी आखल्यात अशी माहिती ह्या केंद्राचे निमंत्रक वल्लभ केळकार हांणी दिल्या. राज्य पावण्यावेल्या ह्या नेतृत्व विकसन कार्यावळींत वेगवेगळ्या सर्तींचो आनी कार्यावळींचो आस्पाव आसा. 20 ऑगस्टाक पणजेच्या मिनेजीस ब्रागांझा सभाघरांत वंदे मातरम ह्या विशयाचेर वक्तृत्व स्पर्धा जातली. त्याच दिसा ह्या विशयाचेर रील सर्तूय घडून हाडटले अशी माहिती वल्लभ केळकार हांणी दिली. 12 ऑगस्ट मेरेन सर्ती खातीरची नोंदणी करप गरजेचे आसा अशें आयोजकांनी कळीत केलां. संसदेन गोंय राज्यातल्या विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचे पुनर्समायोजन विधेयक 2025 मंजूर केला. राज्यसभेत आयज ताका मंजुरी मेळ्ळ्या. लोकशाहीचेर विश्वास, दुर्लक्ष जाल्ल्या समाजाकडेन उबे रावप आनी तांकां स्वताचो फुडार घडोवपाक सशक्त करप हो ह्या विधेयकाचो मुखेल हेतू आसा. गोंय हे एक ल्हान राज्य पूण ताची भावना मात अफाट आसा. हो कायदो समावेशी शासन आनी अंत्योदय तत्व वेव्हारीक अंमलबजावणी करपाक मार्गदर्शक थारतलो. संसदेत विधेयक मांडून गोंयच्या अनुसूचित जमातींच्या आकांक्षांक मान्यताय दिल्ल्या खातीर राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह आणि सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री वीरेंद्र कुमार हांचे उपकार आटयले. भारत स्वतंत्र दिसाच्या फाटभुयेर शुक्रारा 15 ऑगस्टाक मडगांवां दक्षिण गोंय जिल्हो मुख्यालयांत तिरंगो बावटो हुबोवन तिरंग्याक मानवंदना दितले. ही कार्यावळ माथानी साल्दाना प्रशासकीय संकुलात जातली. हे कार्यावळीक मडगांवचे आमदार दिगंबर कामत मुखेल सोयरे म्हूण हाजीर आसतले अशें दक्षिण गोंय जिल्हो मुख्यालयान कळीत केलां. भारतीय हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेश, उपहिमालयान अस्तंत बंगाल, सिक्कीम आनी उत्तराखंडात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच अंदमान आनी निकोबार जुंवे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार आनी उदेंत मध्य प्रदेशानूय घोग्यांनी पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. शारा आनी उदरगत खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी आयज पेडण्या नगरपालिकेच्या नव्या इमारतीचे उक्तावण केले. संसदेन गोंय राज्यातल्या विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचे पुनर्समायोजन विधेयक 2025 मंजूर केला. राज्यसभेन आयज ताका मंजुरी मेळ्ळ्या. परवानो नासतना कसलोच टॅक्सी एप राज्यांत चलचो ना. उबरा सयत परवानो नासतना एप टॅक्सी सुरू जाली जाल्यार खर कारवाय करतले अशी शिटकावणी येरादारी मंत्री माविन गुदीन हांणी दिल्या. आनी हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेश, उपहिमालयान, अस्तंत बंगाल, सिक्कीम आनी उत्तराखंडात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 तो मेरेन नमस्कार.